स्पेन की रोमांचक यात्रा
Abenteuerliche Reise nach Spanien.
Anna पहली बार स्पेन में छुट्टी की योजना बना रही है.
Anna plant ihren ersten Urlaub nach Spanien.
वो दर्शनीय स्थलों और यात्रा की तैयारियों पर सरल वाक्य बनाना सीख रही है.
Sie lernt, wie man einfache Sätze über Sehenswürdigkeiten und Reisevorbereitungen bildet.
करियर चयन का जंगल
Der Berufswahl-Dschungel.
Max और Lisa स्कूल में अपने सपनों की नौकरियों के बारे में बात करते हैं.
Max und Lisa sprechen in der Schule über ihre Traumberufe.
वे विभिन्न नौकरियों की खोज करते हैं और सरल प्रश्न पूछते हैं.
Sie entdecken verschiedene Berufe und stellen einfache Fragen dazu.
अंतर्राष्ट्रीय स्कूल में एक दिन
Ein Tag in der internationalen Schule.
पॉल एक अंतर्राष्ट्रीय स्कूल में जाता है और अपने स्कूल के दिन और विभिन्न विषयों को वर्णित करता है जो उसे पसंद हैं.
Paul besucht eine internationale Schule und beschreibt seinen Schultag und die verschiedenen Fächer, die er liebt.
बड़ी मंच पर प्रस्तुति
Vorstellung auf der großen Bühne.
सारा एक महत्वपूर्ण बैठक के लिए अपनी आत्म परिचय का अभ्यास करती है और सीखती है कि कैसे वो खुद को प्रभावी ढंग से प्रस्तुत कर सकती है.
Sarah übt ihre Selbstvorstellung für ein wichtiges Treffen und lernt, wie sie sich eloquent vorstellen kann.
Haute Couture ka Jadu.
Der Zauber der Haute Couture.
Eva ek Fashion Show mein jati hai aur navintam pravrittiyon aur shailiyon par charcha karti hai.
Eva besucht eine Modenschau und diskutiert die neuesten Trends und Stile der Haute Couture.
Fashion Show ek shandar hotel mein ayojit hota hai.
Die Modenschau findet in einem luxuriösen Hotel statt.
एवा पहली पंक्ति में अपनी सीट लेती है.
Eva nimmt ihr Sitzplatz in der ersten Reihe ein.
रोशनी मंद होती है और फैशन प्रस्तुति शुरू होती है.
Das Licht dimmt und die Modepräsentation beginnt.
Models विश्व प्रसिद्ध डिजाइनरों के कपड़े प्रदर्शित करते हैं.
Die Models zeigen Kleider von weltberühmten Designern.
एवा रुचिपूर्वक देखती है और नोट्स लेती है.
Eva sieht interessiert zu und macht sich Notizen.
एक डिजाइनर अपनी निर्माणों के पीछे की प्रेरणा समझाती है.
Eine Designerin erklärt ihre Inspiration hinter den Kreationen.
Eva चकित है और विवरण देखती है.
Eva ist fasziniert und merkt die Details.
एक और दर्शक उत्साही होकर तालियां बजाते हैं.
Ein anderes Publikum applaudiert begeistert.
शो के बाद एवा हॉल में कुछ दोस्तों से मिलती है.
Nach der Show trifft Eva einige Freunde im Saal.
वे फैशन शो के सर्वोत्तम क्षणों पर चर्चा करते हैं.
Sie besprechen die besten Momente der Modenschau.
वातावरण जीवंत और ऊर्जा से भरा है.
Die Atmosphäre ist lebhaft und voller Energie.
Eva और उसके दोस्त इस कार्यक्रम का पूरी तरह आनंद लेते हैं.
Eva und ihre Freunde genießen das Event in vollen Zügen.
अंत में एवा को एक विशेष आफ्टर पार्टी में आमंत्रण मिलता है.
Am Ende erhält Eva eine Einladung zu einer exklusiven Afterparty.
रात अविस्मरणीय और ग्लैमरस क्षणों से भरपूर होती है.
Die Nacht wird unvergesslich und voller glamouröser Momente.
Eva इस शाम को लंबे समय तक याद रखेगी.
Eva wird sich an diesen Abend noch lange erinnern.
Haute Couture ne use puri tarah mohit kar diya hai.
Haute Couture hat sie vollkommen in ihren Bann gezogen.
Europe ke madhyam se pak yatra.
Kulinarische Reisen durch Europa.
एक उच्च श्रेणी के रेस्तरा में मेहमान सीखते हैं कि विभिन्न यूरोपीय व्यंजन और वाइन एक दूसरे से कैसे तुलना करते हैं.
In einem gehobenen Restaurant lernen die Gäste, wie sich verschiedene europäische Küchen und Weine miteinander vergleichen.
रात का खाना एक अनोखी फ्रांसीसी प्याज सूप से शुरू हुआ.
Das Abendessen begann mit einer exquisiten französischen Zwiebelsuppe.
सूप ने एक ठंडी पतझड़ की शाम को पेरिस की सैर का अनुभव दिलाया.
Die Suppe erinnerte an einen Pariser Spaziergang an einem kühlen Herbstabend.
अगला एक ताजगी भरा स्पेनिश गस्पाचो परोसा गया.
Als nächstes wurde ein spritziger spanischer Gazpacho serviert.
ये मसाले और मिठास के बीच एक आदर्श संतुलन था.
Es war ein perfektes Gleichgewicht zwischen Würze und Süße.
Sommelier ne स्वाद को बढ़ाने के लिए एक इटालियन चिंती प्रस्तुत किया.
Der Sommelier präsentierte einen italienischen Chianti, um die Aromen zu verbessern.
इस वाइन ने स्वादों को एक दिलचस्प तरीके से जटिल किया.
Dieser Wein komplizierte die Geschmäcker auf interessante Weise.
मुख्य भोजन एक समृद्ध हंगेरियन गुलाश था.
Der Hauptgang war ein reichhaltiger ungarischer Gulasch.
ये स्वाद मेहमानों को बुडापेस्ट की पाक यात्रा पर ले गया.
Diese Geschmäcker entführte die Gäste auf eine kulinarische Reise in Budapest.
Rat ka khana ek meethe Italian tiramisu ke saath samapt hua.
Das Abendessen endete mit einem süßlichen Tiramisu aus Italien.
Ye halka mithai menu ka ek paripurna ant tha.
Dieses leichte Dessert war die perfekte Abrundung des Menüs.
Mehman mehsoos kar rahe the jaise ki unhone duniya ka ek chakkar lagaya ho.
Die Gäste fühlten sich, als ob sie eine Reise um die Welt gemacht hätten.
Raat ke khane ne na keval aanand diya, balki shiksha bhi pradan ki.
Das Abendessen bot nicht nur Genuss, sondern auch Bildung.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.